आणि थोडाफार कीर्तनकारांचा खूप वक्ते म्हणजे शेवाळकर साहेब म्हणा किंवा वसंत बापट अशा लोकांचा सहवास मला लाभलेला आहे गुरुजींच्या मुळे. आणि त्यांच्या बरोबर असताना आम्ही लहानपणी आमच्या गावामध्ये मोठे कीर्तनकार होते तर त्यांना मी हार्मोनियमची साथ करायचं तेव्हा त्यांच्याकडून ते ज्ञान मिळालं ऐकून त्याच्यावरच मी बोलतोय. कारण का ह्याच इथे बसून अध्यात्म बोलू नये कारण का ही जागा ज्यांची आहे त्यांनीच बोलावं. पण कधी कधी छोटी गोष्ट सांगावं असं वाटतं माझं वर्णन नाही म्हणजे गुरुची एक गुरु कशासाठी महत्व आहे मोठा कशासाठी. तर एका शिष्याने गुरुला विचारलं की समजा देव प्रत्यक्ष झाला तर मी देवाची बाजू घेऊ का गुरुची बाजू. तेव्हा गुरु म्हटलं नाही गुरुची बाजू घे गुरु देवापेक्षा मोठा असतो. तेव्हा त्याला थोडस शंका आहे यांनी यांचा मोठेपणासाठी मला गुरुची बाजू घ्यायला सांगतात का काय. तेव्हा गुरुनी तेव्हा त्यांनी विचारलं का. तेव्हा गुरुनी त्या शिष्याला सांगितलं देव प्रत्यक्ष झाला तर तो देव विचारेल तुला तुला काय पाहिजे. तेव्हा त्या देवाकडे काय मागावं हे गुरु शिकव. त्यामुळे गुरुचा अनुग्रह असेल तरच त्याला मुक्ती प्राप्त होते म्हणून हे गुरुवरच हे गाणं. आणि माधवनाथ महाराजांना आवडलेलं गाणं आणि स्वरूपानंद स्वामींनी लिहिलेलं स्वरूपानंद स्वामी Thank you. तुकाराम महाराजांना म्हणजे अशीच वारीमध्ये जात असताना पुढे तर विचार होता, महाराज तुम्हाला तो विठ्ठल दिसतोय असं तुम्ही सांगताय पण आम्हाला काय दिसत नाही. आम्ही तुमच्या बरोबर भजन करतो, तुमच्या बरोबर असतो, पण तुम्हाला तो जो विठ्ठल दिसतोय, पांडुरंग दिसतोय, तो आम्हाला काय दिसत नाही. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये साम्य म्हणजे तुलाही डोळा आहे, मलाही डोळा आहे, पण माझ्याकडे जी आहे ती दृष्टी, ती दृष्टी तुझ्याकडे आलेली नाही. ही दृष्टी संपादन कर म्हणजे तो विठ्ठल दिसेल तेही कसं असं तसं नाही. आपण जेव्हा बोलतो काय काळा कुठचा दगड असं खूप लोकांनी त्यांची वर्णन केले, काय ते तिथे जाऊन करायचं काय असा, पण बघण्याचा दृष्टी यद्भावक तद्भवती मन एव मनुष्याणाम असा आहे. तर म्हणजे ती बघण्याची दृष्टी समजा सुंदर झालेली, पवित्र झाली, तर तो कसं दिसतो, तोच विठ्ठल राज सुकुमार मदनाचा पुतळा असा दिसतो तोच विठ्ठल. म्हणून इथे आज सकाळी इथे आत आल्यानंतर मला एक प्रसन्न वाटला की दोन्ही मूर्ती बघून सुकुमार मदनासा रवि शशिकला लोपनीय राजस सुकुमार
मुकुट कुंडले
बाबूजींना म्हणजे सुधीर भडक्यांना भेटावं अशी एक इच्छा होती आयुष्यामध्ये, म्हणजे मी मंगलोरमध्ये असताना. पण ते अशा पद्धतीने भेट झाली आणि मी बाबूजींना पहिल्यांदा भेटलो तेव्हा सांगितलं, तेव्हा मला मराठी येत नव्हता, मी सांगितलं की हनुमान को जैसा श्रीराम मिला आज मुझे वो अनुभव आया है असं सांगितलं. मग नंतर मला ज्यांनी घेऊन गेले होते बाबूजींच्याकडे ते लंडनचे गोटीवडे करणं, तेव्हा अरे उपेंद्र हे खुद श्रीराम आहे, बाबूजींचं ऑरिजिनल नाव श्रीराम आहे, सुधीर फडके नंतरचं नाव, ऑरिजिनल नाव श्रीराम, श्रीराम फडके. ते सांगण्याचं कारण म्हणजे त्यांनी एक गोष्ट सांगितली होती मला की उपेंद्र म्हणजे मला त्यांनी चित्रामण शिकवलं, भावगीत शिकवले आणि गाणं कसं म्हणावं, शब्द कसं द्यायचा, स्वरावर कसं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या शब्दाला अर्थ आपण गाणं म्हणत असताना दिसलं पाहिजे. तेव्हा त्यांनी म्हटलं की एखादा काव्य जन्माला आलं की तेव्हा त्याची पत्रिका चालू होते, म्हणजे पत्रिका तयार होते. म्हटलं पत्रिका म्हणजे कसं काम, ते म्हटलं एक बघा काव्य जन्माला आल्या क्षणी कुठला म्युझिक डायरेक्टरचा हातात जाणार आणि कुठला गायकाचा गळ्यातून ती बाहेर येणार याच्यावरच त्या काव्याचं आणि त्या कवितेचं आयुष्य ठरलेलं असतं. मग नंतर मला तेव्हा हा ठीक आहे असं वाटलं. मग जसं 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 गुरुजींचा बरोबर मी इतकं फिरायला लागलो तेव्हा मला ते अनुभवाला आलं करेक्ट आहे. कारण असं एक काव्य जन्माला आलं गदी माडगुळकरांच्या हातामध्ये आणि ते डायरेक्टली गेलं पुणे देशपांडे काय पत्रिका असेल, सर्व ग्रह त्याच्यामध्ये उच्च स्थानावर बसलेले असेल कदाचित. हा नंतर आलं कुठून ते भीमसेन जोशींत कंठातून बाहेर आलं आणि मला राम शिवाळकरनी सांगितलं की गदी माडगुळकर किती मोठे आहे, आम्ही सगळे वाचलेले आहे, सर्व आम्ही स्टडी केलेले पुराण प्रवचन सगळे, पण भोग तो राणीवर हा शब्द फक्त कधी मला का कळावा माऊलींचं होत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचे मागेचं त्यांचं चेहरी वंदन करून हे गाणं मी त्यांना सादर करतो. इंद्रायणी काठी माझी आरंभ, या गाण्याबद्दल एक गमत सांगावं असं वाटतं, थोडं वेळ झालं तर चालेल ना की पु ल देशपांडेंना गरिमा पुरस्कार दिला होता आणि त्या पुरस्कारासाठी भरतनाट्य मंदिर मध्ये भरगच्छ म्हणजे रस्तापर्यंत लोक रस्त्यावर सुद्धा उभे होते आणि पु ल देशपांडे आले पुरस्कार स्वीकारायला गदी माडगुळकर पुरस्कार आणि तेव्हा त्या भरलेल्या सभागृहामध्ये पु ल देशपांडे समोर बसलेले आणि मोठी मोठी मंडळी त्यांचा समोर बसून हे गाणं मी वेड्यासारखे काय इंद्रायणी काय त्याचे जनक होते तिथे मी काय घ्यायचं. मग झाल्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये पुरस्कारासाठी पुढं वर येत तेव्हा मी त्यांना पायाला नमस्कार केला व खांद्यावर हात ठेवला पुलंनी आणि म्हटलं उपेंद्र मस्त गायला तू असं म्हणतो. मी म्हटलं पुलं मी काय गायचं, तुम्ही काय करून ठेवलंय ते त्याला स्पर्श करू शकत नाही आम्ही असं म्हटल्यानंतर एक वाक्य बोलले हे ही माणसं कशी मोठी त्याच्यावरून कळतात. काय नाही रे छोटस एक बर्फाचा तुकडा तुझा गुरुजींचा हातावर ठेवलं होतं त्यांनी त्याचा हिमालय केला. कसं मोठे पण कसं लागते इतकं मोठे पण बर का असे कलाकार तुमचे असते म्हणजे खूप मेहनत आहे आणि इतके उलट म्हणजे की गुरुजींच्याकडे इंटरव्ह्यू घ्यायला आले होते पॅनलवाले सगळं प्रश्न झाल्यानंतर शेवटी त्यांनी विचारलं अण्णा ते इंद्रायणी काठीबद्दल तुमचं काय मत, मला भीमसेन केलं की त्या गाण्याने किती मोठे म्हणजे किती विनम्रता आणि यांचा काय आदर्श हे आपण घेतलं पाहिजे गाणं मी आणि माधवनाथ स्वामीना सुद्धा हे खूप आवडायचं प्रत्येक वेळी माझ्याकडून हे गाऊन घेतलं. लागी समा
Thank you.
कन्नडभंग म्हटल्यानंतर लोकांचं लक्ष यांचे गुरुजी पंडित भीमसेन जोशी आणि त्याचा जो गौरव म्हणा पारदर्शकपणा आहे. पण तुम्हाला सांगायला मी सांगावं असं वाटतं, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये संतांनी जन्म घेतलेले त्यांचा यांचा याच्यामध्ये तुलसीदास भक्त कबीर असे तसंच कर्नाटकमध्ये इतके संतांनी जन्म घेतलेला होता. आणि मला आश्चर्य वाटतं म्हणजे त्या संतांचा कन्नड संतांनी लिहिलेला अभंग आणि मराठी संतांचा अभंग असं एकमेकांशी जवळ ठेवलं तर ट्रान्सलेशन केल्यासारख्या, पण ते संत एकमेकांशी कधीही आयुष्यात भेटलेलं नाही. त्यांचा काळ वेगळा होता, यांचा काळ वेगळा होता. आता संत पुरंदरदास जसे इथे तुकाराम महाराज त्या देवळी संत पुरंदरदास कनकदास जगन्नाथदास विठ्ठलदास होते इतके संत होऊन गेले आणि त्यांनी सगळ्यांनी हजारो आपण येऊन ठेवलेले आहे. आणि आता गप्पा मारत असताना स्वामींच्याकडे कर्नाटक मध्ये 280 गावांमध्ये भजनी सत्ता होत असते म्हणजे 7 दिवस कंटिन्युअसली भजन चालू पाहिजे आणि टाळ संता कमाने असं तिथली पद्धत आहे. पण तिथे सर्व सप्ताहामध्ये भजनी सप्ताहामध्ये 99% मराठी अभंग गातात. त्यांना त्याचा अर्थ माहित नाही, शब्द माहित नाही, एक 4 किंवा 5 गाणी करणार म्हणतात. म्हणजे तो गोडवा त्या काळापासून तिथे निर्माण झालेला आहे. आणि त्याचं कारण म्हणजे संतश्रेष्ठ माऊली माऊलीच त्याचे कारण आहे. आणि मला अजून आठवते मी 6वीत असताना मी संत ज्ञानेश्वरांचा पाठ दिलं होतं म्हणलं म्हणजे नाटक सुद्धा शिवाजी महाराजांचा पात्र केलेलं मी. तर त्या कन्नड अभंगामध्ये जो इतकं सुंदर असते भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे लक्ष्मी वरचं गाणं आहे. लक्ष्मी खूप आहे, ऐश्वर लक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी असे सगळे खूप लक्ष्मी. ते सर्व लक्ष्मी केव्हा येतात केव्हा जातात कळत नाही. त्यामुळे एक शाश्वत असते ती म्हणजे सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा. पुरंदरदासाने त्या सौभाग्यद लक्ष्मीला बोलवलेले की मी पूजेला बसलेले आता तू माझ्या घरी ये. आणि त्याच्यामध्ये 3 कडवे आहे. पहिलं कडवे म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी, प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता पहिलं त्यांचा अवतार. आणि त्याचा नंतरचा जो अवतार आहे बालाजीचा व्यंकटेश आणि पद्मावती. आणि नंतरचा जो अवतार आहे तो विठ्ठल आणि रघुमाई. तिन्ही नावं एकत्र करून पुरंदरदासाने इतकं सुंदर अभंग लिहिलेले आहे.
सौभाग्यद लक्ष्मी सौभाग्यद लक्ष्मी पारम्मा सौभाग्यद लक्ष्मी लक्ष्मी पारम्मा
पशु पक्षी जनावर आणि झाडं पर्वत सर्व जगड सुद्धा परमेश्वराचं चिंतन करत असतो. आपल्याला कळत नाही, पक्षा सकाळी किलबिल करतात, आपल्याला वाटतं किलबिल करतात पण त्यांची भाषा आपल्याला माहीत नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही असं आपण म्हणत असतो. असं यांना इतकं सुंदर सांगितलं त्याच्यामध्ये. आणि तो सांगतो कवी सकाळ झाल्यानंतर सूर्याला पाहिल्यानंतर नुसतं दोन अक्षराचा नाव तुम्ही का उच्चारत नाही, राम कृष्ण हरी दोनच अक्षराचं नाव का उच्चारत नाही आणि तितकं सुद्धा वेळ नाहीये आपल्याकडे. आम्ही सांगितलं जय जय रामकृष्ण हरी म्हणा म्हणतात नाही व खूप बिझी आहे, सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून लवकर ऑफिसला जायचं असतं त्यामुळे वेळ नाही आपल्याकडे. असो हे गाणं ऐका तुम्ही, कृष्ण कृष्ण करी उठी भोर भोर किरण के साथ कृष्ण कर बन में नाचे मोर. तो नाचतो तो ना मोर नाचतो तो सूर्याला वंदन करतो मग आपल्यासाठी नाही इतकं सुंदर करते.
कृष्ण
कृष्ण कहिए कुटी भयो कृष्ण कहिए कुटी भयो भोर किरण के दान कृष्ण कहते नाचे पक्षी के कलरव में वंदना पक्षी के कलरव में वंदना वंदना वंदन करती पाए समीर वंदन करती पाए समीर पाए पद धरती कृष्ण कृष्ण का पुत्र जगा के कृष्ण कृष्ण का पुत्र जगा के माता कृष्ण कृष्ण कमल पुष्प कमल पुष्प पंगुली खोल वंदन के आंग फूल टूट के धरा पे बिखरे फूल टूट के धरा पे बिखरे किसी भागे है मंगन धूप के मुख पर ओस परी है मैं तो उठाए चंदन कोयल कूट के अंदन करती कोयल कूट के बंदन करती कोयल कूट कोयल कूट के वंदन करती औत करे कृष्ण
Amara, Amara, Amara.